नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. नवी दिल्लीन जाल्ले भारत एआय इम्पॅक्ट समीट 2026 परिषदेन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी म्हायती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी वांटो घेतलो. नव्यानूच स्थापन जाल्ल्या कुशावती जिल्ह्यातले राना हक्क दावे निकालान काडपा खातीर सरकारान खासा समिती स्थापन केल्या. भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी 66 तालुक्यांतली म्हत्वाची न्हंय आशिल्ल्या साळ न्हंयेचे सोबितीकरणाचें काम बेगीन सुरू करतले अशी म्हायती दिल्या. आनी फर्मागुडी फोंडा हांगा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमतान राज्य पावड्यावेली कार्यावळ जाली. पुराय खबरो. नवी दिल्लीन जाल्ले भारत एआय इम्पॅक्ट समीट 2026 परिषदेन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी म्हायती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी वांटो घेतलो. शाश्वत उदरगत करताना गोंयांत एआयच्या तंत्रगिन्यानाचो समग्र पद्दतीन आत्मसात आनी उपेग करपाची मोख गोंय सरकारान दवरल्या अशें मंत्री रोहन खंवटे हांणी म्हटला. जाल्यार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी बुधवारा एआय समिटान वांटो घेतलो. ह्या वेळार मुखेलमंत्र्यान सेलेस्ता कॅपिटलाचे संस्थापक वेवस्थापकीय भागीदार श्रीराम विश्वनाथन जी हांचे कडेन संवाद सादलो. इतले मजगतीं एआय इम्पॅक्ट समिटान मंत्री खंवटे हांणी गोंय पॅवेलियनाचें उक्तावण केलें. हातूंत राज्याच्या एआय उपक्रमाचें प्रदर्शन दाखयलां, तशेंच 5 स्टार्टअपाची म्हायती मांडल्या. उक्तावणाच्या सुवाळ्याक अधिकारी संजीव आहुजा, डीआयटीई आनी सीचे संचालक कबीर शिरगांवकर आनी हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. नव्यानूच स्थापन जाल्ल्या कुशावती ह्या तिसऱ्या जिल्ह्यातले राना हक्क दावे निकालान काडपा खातीर सरकारान खासा समिती स्थापन केल्या. कुशावती जिल्ह्याच्यो जिल्हाधिकारी एग्ना क्लेट्स हांच्या फुडारपणाखाला ही समिती स्थापन जाल्या. राना उपसंरक्षक मोहन गांवकर, अंजली वेळीप, राजश्री गांवकर, आदिवासी कल्याण खात्याचे सहाय्यक संचालक हे समितीचे हेर वांगडी आसात. ग्रामसभा वा राना हक्क समितीक नेम स प्रमाण आवश्यक ती म्हायती दिवप, कायद्याचो हेत मतीन घेवन आदिवासी समाज आनी हेरांच्या दाव्यांचो विचार करप, हेर जिल्हो समिती कडेन समन्वय साधप अश्यो जापसालदारक्यो हे समितीक दिल्यात. पुराय राज्यान आता 6,000 राना हक्क दावे प्रलंबीत आसात. ह्या दाव्याची आता 3 जिल्ह्यांत विभागणी जातली. भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी 66 तालुक्यांतली सगळ्यांत म्हत्वाची न्हंय आशिल्ल्या साळ न्हंयेक आदले वैभव परतून मेळोवपा खातीर सोबितीकरणाचें काम बेगीन सुरू करतले आनी ताचे खातीर 26 प्रकल्प अहवाल तयार केला अशी म्हायती दिली. आयज कामतांनी खारेबांद प्रभागांत 12.5 लाख रुपया खर्च करून सोबितीकाय करपाचें काम हातांत घेतलां. कामतांनी आयज ह्या कामाची पळोवणी केली. ह्या वेळार थळावे नगरसेवक महेश आमोणकार हे हाजीर आसले. ह्या वेळार उलयतना कामतांनी सांगले, साळ न्हंय वाठार सोबीत करपा खातीर प्रकल्पांचो अहवाल बेगीनूच सरकारा कडेन सादर करतले. हे येवजणेक मान्यताय मेळ्ळ्या उपरांत फुडले काम सुरू जातले अशें तांणी सांगले. कांय लोक हे न्हंयेन कोयर उडयतात म्हणून साळ न्हंय प्रदुशीत जाल्या अशे तरेची गजाल आडोवपा खातीर न्हंयचे दोनूय वटांनी जाळी लायतले अशें तांणी मुखार सांगले. प्रसार भारतीच्या पणजी आकाशवाणी तशेंच बांबोळेच्या एचपीटी वरवीं आयज कार्यशाळेचे आयोजन केल्ले. ही कार्यावळ बांबोळेच्या आकाशवाणी सभाघरांत जाली. ह्या वेळार मुखेल वक्ते म्हूण भारतीय स्टेट बँक मांडवी शाखेचे मुखेली अखिलेश मिश्रा हाजीर आशिल्ले. तांणी राष्ट्रभाषा हिंदीचो वेव्हारीक प्रयोग आनी सरकारी कामकाजांत हिंदीचे म्हत्व ह्या विशयाचेर म्हायती दिली. ह्या कार्यशाळेक बँकींग आनी प्रशासकीय वाठारातले वरिष्ठ अधिकारी अखिलेश मिश्रा, कुंदा कलवादे, रोहित सोनकावडे, ऋषिकेश गरुड, पुनम कुमारी हांणी वांटो घेतिल्लो. राष्ट्रभाषा विभागाचे पियुश गौतम हांच्या मार्गदर्शनाखाला आयोजित ह्या कार्यावळीचे अध्यक्षपद विमलन ज्योतिनाथन हांणी सांभाळले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
फर्मागुडी फोंडा हांगा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमतान आयोजित राज्य पावड्या वेल्या कार्यावळींत वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याक आर्गां ओपली. फर्मागुडी किल्ल्याच्या वाठारांत सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याक फुलाहार घातलो. ह्या वेळार मुखेल वक्ते म्हणून कृष्णाजी कुलकर्णी, फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, नगरसेवक रितेश नाईक, बांदोडा ग्रामपंचायत सरपंच सुखानंद कुपासकर, उपसरपंच चित्रा फडते, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर आणि हेर मानेस्त हजर आशिले. फर्मागुडी फोंडा हांगाच्या श्री गणपती गयुळाच्या आवाहनात मुखेल कार्यावळींत उलयतना वीज मंत्री सुदीन ढवळीकर आणि शिवाजी महाराजांचे प्रशासन स्वराज्य आणि सुराज्य हाचेर आधारित आशिले असे सांगले. आज प्रत्येक तरणाट्यान महाराजाचे गुण आत्मसात केल्यार तांचो फुडार आणि जीण बरी जातली असे तांणी मुखार सांगले. फर्मागुडी हांगचो शिवाजी किल्ल्याचे काम वर्सभरांत पुराय करतले असे ढवळीकर हांणी सांगले. ह्या वेळार कृष्णाजी कुलकर्णी हांणी महाराजांच्या जिविताचेर उलोवप केले. ही वर्सुकी कार्यावळ माहिती आणि प्रसिद्धी खात्यान घडोवन हाडिल्ली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमतान राज्यभरांत वेगवेगळ्यो कार्यावळी जाल्यो. कार्यावळीचे प्रास्ताविक पत्रकार नरेंद्र तारी आणि जाल्यार सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर हांणी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 जयंती निमतान पर्यटन खात्यावरवी पर्वरी कार्यावळ झाली. या वेळार छत्रपती महाराजांच्या पुतळ्याक हार घालून पारंपारिक ढोल ताशांच्या सादरीकरणाची कार्यावळ झाली. या वेळार साळगावचे आमदार आणि GTDC अध्यक्ष केदार नाईक मुखेल सोयरे म्हणून हजर आशिले. त्यांनी आपले विचार उक्तायले.
मूठभर सैन्य घेऊन ज्या तऱ्हेन ते पुढे चालत राहले आणि ज्या तऱ्हेन त्यांच्यानी एका वर एक वडली वडली साम्राज्य त्यांच्यानी त्यांच्याकडून लढाई करून परती आपल्याकडे घेतली, पण ते स्वराज्य थंय निर्माण केले. आणि हे करता असताना खरेच इथल्या त्यांच्या मावल्यांनी, इथल्या त्यांच्यानी त्यांचे जे शिपाई आशिले त्यांच्यानी देशाक लावून आपलो प्राण दिलो, हे म्हाका दिसता सगळे आम्ही याद करपाक लागून आज सगळे हांगा एकठांय झालेले आसा.
शिवजयंती निमतान आयज दक्षिण गोंय आणि कुशावती जिल्ह्यात वेगवेगळ्या सुवातांनी कार्यावळी आणि मिरवणुकी झाल्यो. मडगाव शहरात शिवसाम्राज्य संघटनेन या निमतान भव्य अशी मिरवणूक काढिली असून सध्या ती चालू असा. सांगे बाजारात शिवजयंतीचा उत्सव चालू असून या निमतान शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उक्तावण झाले. कुडचडे वाठारात मिरवणूक सध्या चालू असा. काणकोण तालुक्यातू या निमतान कार्यावळ झाली. राज्यातल्या MSME वाठारातल्या उद्देगाक उर्बा दिवप तशेंच तांकां मार्गदर्शन करपा खातीर गोंय चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वतीन MSME आधार स्तंभ विभागाची स्थापना जातली. या विभागाचे उक्तावण 5 मार्चाक उद्देग मंत्री माविन गुदिनो हाचे हस्तुकी जातले. संघटनेचे अध्यक्ष प्रतिमा धोंड आणि बेरेस्तारा जाल्ले पत्रकार परिषदेन ही माहिती दिली. या वेळार मांगरीश पै रायकर, आशुतोष खरंगटे आणि किरण बायळीकर हाजीर आशिल्ली. उद्देग मळार MSMEचो वाटो व्हड असा. MSME अर्थव्यवस्थाय चालीक लायता ह्या मळावेल्या उद्देगाक मार्गदर्शन करप, तांकां नव्या माहितीची पुरवण करप, सल्लो दिवप, ताक उदरगत अशा खुबशा कामां खातीर हो विभाग सुरू करतले. MSME अशे नव्या उद्देजकांक घटमूट करून वेवसाय वृद्धी करपा खातीर हो विभाग मजत करतलो. शाश्वत स्टार्टअप रोजगार निर्मिती चालीक लावपाचे काम विभाग करतलो. मांगरीश पै रायकर हे या विभागाचे अध्यक्ष असतले. विभागा वतीन वर्सभर वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन जातले. गोंयांक फुडाराक तयार आशिल्ल्या उद्देगां खातीर एक केंद्र म्हूण स्थापन करप GCCI MSME व्हड प्रमाणात वाटो घेवपाचे आवाहन केला. या उपक्रमात वाटो घेवपा खातीर GCCI संकेतथळाचेर भेट दिवन वाटेकार जावचे असे आवाहन प्रतिमा धोंड हिणे केला. खेळ. गोंय क्रिकेट संघटनेन आयोजित केल्ल्या काणकोण तालुका 14 वर्सां पिराये सकयल्या प्रेसिडेंट चषक आंतरशालेय क्रिकेट सर्तीन श्री निराकार विद्यालयान सांदोळशे सरकारी हायस्कुलाचो 30 धावड्यांनी पराभव केलो. हो खेळ माशीच्या निराकार क्रिकेट मैदानाचेर झालो. हवामान. पणजे वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजे चडांचड तापमान 31.6 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 22.22 डिग्री सेल्सियस नोंद झाला. मुरगांवात चडांचड तापमान 32.8 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 21.6 डिग्री सेल्सियस नोंद झाला. परतून एक फावट मुखेल खबरो. नवी दिल्लीन जाल्ले भारत AI इम्पॅक्ट समीट 2026 परिषदेन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खवटे हांणी वांटो घेतलो. नव्यानूच स्थापन जाल्ल्या कुशावती ह्या जिल्ह्यातले राना हक्क दावे निकालान काढपा खातीर सरकारान खासा समिती स्थापन केल्या. भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी 66 तालुक्यातली महत्वाची न्हंय आशिल्ल्या साळ न्हंयेचे सोबितीकरणाचे काम बेगीन सुरू करतले अशी माहिती दिल्या. आनी फर्मागुडी फोंडा हांगा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमतान राज्य पावड्यावेल्या कार्यावळ जाली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.